नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. पहलगामच्या हल्ल्यातील दोषींना आणि कट रचणाऱ्यांना अतिशय कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल आणि पीडित कुटुंबांना न्याय मिळेल असा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यांनी आज आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमाच्या 121 भागातून देशवासियांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. या हल्ल्यामुळे आपलं मन अतिशय व्यथित असून देशातील प्रत्येक नागरिकाला ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्या शोकाकुल कुटुंबांचं दुःख जाणवत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शांतता नांदत होती. शाळा आणि महाविद्यालयात चैतन्य होतं. पायाभूत सुविधांच्या निर्मितीस गती मिळाली. लोकशाही बळकटीकरण, पर्यटक संख्येत विक्रमी वाढ, स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ, युवकांसाठी नव्या संधी निर्माण होत होत्या असं त्यांनी सांगितलं. देशाच्या शत्रूंना हे पसंत नसल्यानं दहशतवाद्यांसह त्यांच्या आश्रयदात्यांना काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त व्हावं असं वाटल्यानंच एवढा मोठा कट रचण्यात आला. दहशतवाद विरोधी युद्धात 140 कोटी भारतीयांची एकजूट ही आपली सर्वात मोठी ताकद आणि निर्णायक लढाईचा आधार असल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशासमोर उद्भवलेल्या या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपले संकल्प अधिक बळकट करून एक राष्ट्र म्हणून आपल्याला प्रबळ इच्छाशक्ती दाखवून द्यावी लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश एका सुरात बोलत असून भारतीयांप्रमाणेच याबाबत तसाच आक्रोश आज संपूर्ण जगात आहे. जगभरातून शोकसंदेश येत असून जागतिक नेत्यांसह सर्वांनीच या अमानुष दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून संपूर्ण जग भारतीयांसोबत खंबीरपणे उभं आहे असं मोदींनी स्पष्ट केलं. आपल्या संवादात यानंतर मोदी यांनी देशाचे महान वैज्ञानिक डॉ के कस्तुरीरंगन यांच्या निधनाचा उल्लेख करत विज्ञान, शिक्षण आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला नव्या उंचीवर नेण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाचं स्मरण केलं. म्यानमारमधील भीषण भूकंपात तसंच अफगाणिस्तानसह नेपाळच्या जनतेसाठी भारतानं केलेल्या मदतकार्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. एक पेड मा के नाम अभियानाबाबत बोलताना मोदी यांनी आपल्या आईच्या नावानं झाड लावून अभियानात सहभागी होण्याचं आवाहन यावेळी केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पोप फ्रान्सिस यांच्या अंतिम संस्कारात सहभागी झाल्यानंतर नवी दिल्लीत परतल्या आहेत. राष्ट्रपती मुर्मूंनी काल व्हॅटिकन सिटीतील सेंट पीटर्स बॅसिलिका इथं पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्यासोबत संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू, अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन आणि गोवा विधानसभा उपाध्यक्ष जोशुआ डी सुझा देखील उपस्थित होते. केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज काही वेळेपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कर्करोग रुग्णालयातील तसंच हेडगेवार रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयातील विविध कार्यक्रमांना ते उपस्थित असणार आहेत. एमआयटी महाविद्यालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीएमआयए उद्योग पुरस्कारांचं वितरण होणार आहे. जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप भारतीय नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काल रात्री धुळे शहरातून जन आक्रोश मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागींनी हातात मशाल घेऊन हल्लेखोर दहशतवादी संघटना आणि पाकिस्तान विरोधात रोष व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यात बांदा हे गाव आता घुबडांचं गाव अशा ओळखीनं नावारूपास आलं आहे. त्यामुळे पर्यटनदृष्ट्याही बांदा गावाचं महत्व वाढल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. निसर्ग संपन्नतेसोबतच जैवविविधता लाभलेलं बांदा हे गोव्याच्या सीमेलगत असलेलं गाव 7-8 दुर्मिळ जातींच्या घुबडांच्या प्रजातींना शोधण्याचं काम या ठिकाणी झालं आहे. गेल्या वर्षभरात या परिसरात 250+ जास्त पक्ष्यांच्या विविध प्रजातींचा शोध घेण्यात आल्यानं बांदा हे पक्षी निरीक्षकांसाठी पर्वणी ठरत असल्याचंही आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बीड जिल्ह्याच्या परळी वैजनाथ तालुक्यात गाढे पिंपळगाव इथं 150 वर्षांची परंपरा असलेला श्री पापदंडेश्वराचा पालखी सोहळा काल पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरा करण्यात आला. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत 3:30 मुंबई इंडियन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी होणार आहे. तर आज संध्याकाळी 7:30 दिल्लीतील सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होईल. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांनी प्रत्येकी 9 सामन्यातून 10 गुण मिळवले असून ते गुणतक्त्यात अनुक्रमे 5व्या आणि 6व्या स्थानावर आहेत. दिल्ली कॅपिटल्सनं 8 सामन्यातून 12 गुण मिळवून दुसरं स्थान मिळवलं आहे तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 9 सामन्यातून 11 गुण मिळवले आहेत. भंडारा जिल्ह्याच्या गोबरवाही इथं सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे तपासणी करत 30 गोणी सुगंधित तंबाखूसह 2 जणांना ताब्यात घेतलं. आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून सुमारे 7.5 लाखांचा मुद्देमाल जप्त झाला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10.